यह एक धूप भरा दिन है।
Es ist ein sonniger Tag.
परिवार समुद्र तट पर जाता है।
Die Familie geht zum Strand.
वे खुश हैं।
Sie sind glücklich.
सूरज गर्म है।
Die Sonne ist heiß.
वे बालू के महल बनाते हैं।
Sie bauen Sandburgen.
रेत नरम है।
Der Sand ist weich.
वो समुद्र में तैरते हैं।
Sie schwimmen im Meer.
पानी ठंडा है।
Das Wasser ist kühl.
वे गेंद के साथ खेलते हैं।
Sie spielen mit einem Ball.
बच्चे हंसते हैं और भागते हैं।
Die Kinder lachen und rennen.
उनके पास एक पिकनिक है।
Sie haben ein Picknick.
खाना स्वादिष्ट है।
Das Essen ist lecker.
वे सूर्यास्त देखते हैं।
Sie beobachten den Sonnenuntergang.
दिन समाप्त होता है।
Der Tag endet.
वे थके हुए लेकिन खुश हैं।
Sie fühlen sich müde, aber glücklich.
वे दिन के बारे में बात करते हैं।
Sie sprechen über den Tag.
यह एक महान दिन था।
Es war ein großartiger Tag.
मेरा सबसे अच्छा दोस्त सैम कहलाता है।
Mein bester Freund heißt Sam.
वो बास्केटबॉल खेलना पसंद करता है।
Er liebt es, Basketball zu spielen.
हम हर शनिवार पार्क जाते हैं।
Wir gehen jeden Samstag in den Park.
पार्क में हम साथ में खेलते हैं।
Im Park spielen wir zusammen.
हमारे पास बहुत मजा है।
Wir haben viel Spaß.
वो वीडियो गेम्स का आनंद लेता है भी।
Er genießt Videospiele auch.
हम अक्सर एक साथ घर पर खेलते हैं।
Wir spielen oft zusammen zu Hause.
हम कभी कभी फिल्में देखते हैं।
Wir schauen manchmal Filme.
मेरी पसंदीदा फिल्म स्पाइडरमैन है।
Mein Lieblingsfilm ist Spider-Man.
सैम सोचता है कि यह शानदार है।
Sam denkt, dass es großartig ist.
हम भी कैंपिंग करना पसंद करते हैं।
Wir lieben es auch, campen zu gehen.
कैंपिंग बाहर रहने का एक मजेदार तरीका है।
Camping ist eine lustige Art, draußen zu sein.
मैं एक अच्छे दोस्त के लिए खुश हूँ।
Ich bin glücklich, einen besten Freund zu haben.
अन्ना एक नया अपार्टमेंट शहर में खोजने की चाह रखती थी।
Anna wollte eine neue Wohnung in der Stadt.
उसने ऑनलाइन विभिन्न विकल्पों की तलाश की।
Sie suchte online nach verschiedenen Optionen.
कुछ बहुत महंगे थे और अन्य छोटे थे।
Einige waren zu teuer und andere waren klein.
Anna ne kuch sthanon par jane ka faisla kiya.
Anna entschied sich, ein paar Orte zu besuchen, um sie zu sehen.
Pehla apartment accha tha lekin kaam se bahut dur tha.
Die erste Wohnung war schön, aber zu weit von der Arbeit entfernt.
Dusri jagah ke paas ek behtar keemat aur sthan tha.
Der zweite Platz hatte einen besseren Preis und eine bessere Lage.
अन्ना ने खुश महसूस किया लेकिन अभी भी अपने फैसले के बारे में अनिश्चित थी।
Anna fühlte sich glücklich, aber immer noch unsicher über ihre Entscheidung.
दिन बीत गए और उसने सही जगह की तलाश जारी रखी।
Die Tage vergingen und sie suchte weiter nach dem richtigen Ort.
अंत में उसने एक ऐसा पाया जिसे उसने पसंद किया।
Schließlich hat sie eins gefunden, das sie geliebt hat.
यह उसकी आवश्यकताओं और बजट के लिए सही था।
Es war perfekt für ihre Bedürfnisse und das Budget.
Anna ne patta sign kiya aur rahat mehsoos ki.
Anna unterschrieb den Mietvertrag und fühlte sich erleichtert.
Ab wo aakhirkar aaram kar sakti hain aur apne naye ghar ka aanand le sakti hain.
Jetzt kann sie endlich entspannen und ihr neues Zuhause genießen.
Vaishvikaran ne duniya bhar mein vyavsay kaise kaam karte hain, iske tareeke ko badal diya hai.
Die Globalisierung hat die Art und Weise, wie Unternehmen weltweit operieren, verändert.
कई देशों में स्थानीय बाजारों पर महत्वपूर्ण प्रभाव पड़ता है।
In vielen Ländern werden lokale Märkte signifikant beeinflusst.
उदाहरण के लिए भारत में कई छोटे व्यवसाय प्रतिस्पर्धा करने के लिए संघर्ष करते हैं।
Zum Beispiel haben in Indien viele kleine Unternehmen Schwierigkeiten mit dem Wettbewerb.
बड़ी कंपनियां अक्सर बाजार पर हावी होती हैं।
Größere Unternehmen dominieren oft den Markt.
यह वर्चस्व स्थानीय दुकानों के बंद होने की ओर ले जा सकता है।
Diese Dominanz kann zur Schließung lokaler Geschäfte führen.
इसके विपरीत वैश्वीकरण भी अवसर प्रदान कर सकता है।
Im Gegensatz dazu kann die Globalisierung auch Chancen bieten.
उदाहरण के लिए स्थानीय कारीगर अपने उत्पादों को ऑनलाइन बेच सकते हैं।
Zum Beispiel können lokale Handwerker ihre Produkte online verkaufen.
ये पहुंच उन्हें एक वैश्विक दर्शक तक पहुंचने की अनुमति देती है।
Dieser Zugang ermöglicht es ihnen, ein globales Publikum zu erreichen.
फिर भी कई छोटी कंपनियों के लिए चुनौतियां बनी रहती हैं।
Dennoch bleiben Herausforderungen für viele kleine Unternehmen.
वे अक्सर संसाधनों की कमी महसूस करते हैं ताकि प्रभावी रूप से प्रतिस्पर्धा कर सके।
Sie fehlen oft die Ressourcen, um effektiv zu konkurrieren.
निष्कर्ष के रूप में, वैश्वीकरण स्थानीय बाजारों को विभिन्न तरीके से प्रभावित करता है.
Zusammenfassend lässt sich sagen, dass die Globalisierung lokale Märkte auf verschiedene Weise beeinflusst.
सार्वजनिक व्यक्ति समाज के मूल्यों और आकांक्षाओं को दर्शाने के लिए दर्पण के रूप में कार्य करते हैं.
Öffentliche Personen dienen als Spiegel, die gesellschaftliche Werte und Bestrebungen widerspiegeln.
उनकी राय सार्वजनिक संवाद को आकार देती हैं और महत्वपूर्ण सामाजिक मानदंडों में बदलाव ला सकती हैं.
Ihre Meinungen prägen die öffentliche Diskussion und können zu bedeutenden Änderungen in gesellschaftlichen Normen führen.
हाल के वर्षों में हमने विवादों में फंसे सार्वजनिक व्यक्तियों को देखा है जिन्होंने उनकी विश्वसनीयता को चुनौती दी है.
In den letzten Jahren haben wir öffentlich Personen beobachtet, die in Kontroversen verwickelt sind, die ihre Glaubwürdigkeit in Frage gestellt haben.
ये घटनाएं व्यक्तिगत राय और सार्वजनिक धारणा के बीच की नाजुक संतुलन को प्रकट करती हैं.
Diese Vorfälle zeigen das fragile Gleichgewicht, das zwischen persönlicher Meinung und öffentlicher Wahrnehmung besteht.
इसलिए सार्वजनिक व्यक्ति अपने दर्शकों के विश्वासों और दृष्टिकोणों पर काफी प्रभाव डालते हैं.
Daher üben öffentliche Personen einen erheblichen Einfluss auf die Überzeugungen und Einstellungen ihres Publikums aus.
उनके बयानों से मजबूत प्रतिक्रियाएं उत्पन्न हो सकती हैं, अक्सर सोशल मीडिया प्लेटफार्मों पर गर्म बहसों को प्रज्वलित करती हैं.
Ihre Aussagen können starke Reaktionen hervorrufen und entfachen oft leidenschaftliche Debatten auf sozialen Medien.
इसलिए कुछ सार्वजनिक व्यक्ति प्रतिक्रिया का अनुभव करते हैं जब उनके विचार वर्तमान सार्वजनिक भावना से हैं.
Infolgedessen erleben einige öffentliche Figuren Gegenwind, wenn ihre Ansichten den vorherrschenden öffentlichen Sentiment widersprechen.
Social Media का प्रभाव इस गतिशीलता को बढ़ाता है, व्यक्तिगत आवाजों को सशक्त बनाकर.
Der Einfluss der sozialen Medien verschärft diese Dynamik, indem er individuelle Stimmen verstärkt.
विरोध के समक्ष सार्वजनिक व्यक्तियों के लिए अपने भूमिकाओं को सावधानी और प्रामाणिकता के साथ नेविगेट करना महत्वपूर्ण है.
Angesichts abweichender Meinungen ist es für öffentliche Persönlichkeiten entscheidend, ihre Rollen mit Sorgfalt und Authentizität zu navigieren.
आखिरकार उनका प्रभाव सीमाओं को पार कर सकता है और सामाजिक परिवर्तन के लिए सामूहिक कार्रवाई को प्रज्वलित कर सकता है.
Letztendlich kann ihre Wirkung Grenzen überschreiten und kollektives Handeln für sozialen Wandel entzünden.
खेलों के तेजी से विकसित हो रहे परिदृश्य में फुटबॉल क्लब खुद को एक महत्वपूर्ण मोड़ पर पाते हैं.
In der sich rasch entwickelnden Landschaft des Sports finden sich Fußballvereine an einem entscheidenden Punkt.
वैश्वीकरण ने प्रतिस्पर्धा को तेज किया है, क्लबों को नवोन्मेषी वित्तीय रणनीतियां अपनाने के लिए मजबूर कर रहा है.
Die Globalisierung hat den Wettbewerb verschärft und die Vereine gezwungen, innovative Finanzstrategien zu übernehmen.
अंतर्राष्ट्रीय निवेशकों से धन की आवक ने कई क्लबों के ऑपरेशनल ढांचे को बदल दिया है.
Der Zustrom von Wohlstand aus internationalen Investoren hat den operativen Rahmen vieler Vereine verändert.
ये घटना न केवल प्रतिस्पर्धीय परिदृश्य को बदलती है, बल्कि यह प्रशंसक जुड़ाव को भी फिर से आकार देती है.
Dieses Phänomen verändert nicht nur die Wettbewerbslandschaft, sondern gestaltet auch das Engagement der Fans neu.
Club वैश्विक पहुंच को अधिकतम बनाने की कोशिश कर रहे हैं, स्थानीय परंपराएं कभी-कभी पीड़ित हो सकती हैं.
Mit Clubs, die versuchen, ihre globale Reichweite zu maximieren, können lokale Traditionen manchmal leiden.
फिर भी क्लब वाणिज्यिक हितों और उनके समर्पित समर्थकों के बीच संतुलन बनाए रखने की कोशिश करते हैं.
Nichtsdestotrotz streben Clubs danach, ein Gleichgewicht zwischen kommerziellen Interessen und ihren engagierten Anhängern aufrechtzuerhalten.
जब डिजिटल प्लेटफॉर्म फलते फूलते हैं, क्लबों को वैश्विक स्तर पर प्रशंसकों के साथ जुड़ने के लिए अद्वितीय अवसर दिए जाते हैं.
Während digitale Plattformen florieren, stehen Clubs ohne Präzedenzfälle vor der Chance, Fans weltweit zu engagieren.
Social Media इस समीकरण में एक दोधारी तलवार के रूप में कार्य करता है.
Soziale Medien sind in dieser Gleichung ein zweischneidiges Schwert.
जब ये संबंधों को बढ़ावा देती हैं, तो ये असहमति और ध्रुवीकरण को भी बढ़ा सकती हैं जो प्रशंसकों के बीच हैं.
Während es Verbindungen fördert, kann es auch Dissent und Polarisation unter Fangruppen verstärken.
इस प्रकार, इस जटिल द्वैत को नेविगेट करना तीव्र प्रबंधन और सांस्कृतिक बारीकियों की गहन समझ की आवश्यकता है.
So erfordert das Navigieren in dieser komplexen Dualität ein scharfsinniges Management und ein tiefes Verständnis kultureller Nuancen.
केवल समय बताएगा कि क्लब कितना प्रभावी ढंग से इन परिवर्तनों के अनुकूल हो सकते हैं।
Nur die Zeit wird zeigen, wie effektiv Clubs sich an diese Transformationen anpassen können.
Besuchen Sie unsere App unter synapselingo.de.